विविध भारती पुणे वेदांगी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे फिल्म फाउंडेशन, राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि मुंबईच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या वतीनं शोमॅन राज कपूर या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित 23वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आजपासून सुरू होत आहे. आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवात विविध देशी परदेशी सुमारे 150 चित्रपट, जागतिक स्पर्धा विभागातील 14 आणि मराठी स्पर्धा विभागातील 7 चित्रपट दाखवले जाणार आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल अभिनेत्री शुभा खोटे आणि अभिनेते अनुपम खेर, गायिका कविता कृष्णमूर्ती यांना यंदाच्या महोत्सवात गौरवण्यात येणार आहे. जागतिक रेडिओ दिवस आज साजरा केला जात आहे. रेडिओच्या महत्वाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं आणि रेडिओद्वारे माहिती मिळवण्याकरता प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. रेडिओ आणि हवामान बदल ही यंदाच्या जागतिक रेडिओ दिनाची संकल्पना आहे. जागतिक रेडिओ दिवसानिमित्त पुणे हॅम्स आणि टेक फोरमतर्फे आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अलिबागचे दिलीप बापट यांच्या डिजिटल रेडिओ प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय संचार ब्युरो, वर्शिप अर्थ फाउंडेशन आणि पुणे महानगरपालिका संयुक्तपणे उद्या सकाळी मुठा नदीकिनारी स्वच्छता अभियान राबवणार आहे. माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन अशी या अभियानाची संकल्पना आहे. विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, कलाकार, नेहरू युवा केंद्रासह एनएसएसचे विद्यार्थी आणि नागरिक या मोहिमेत सहभागी होणार आहेत. उद्या सकाळी 7:30 पासून मुठा नदी किनाऱ्यावर हे अभियान राबवलं जाईल. जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. पुण्यातील साधू वासवानी पूल बांधून 50 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असून हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे, त्यामुळे तो पाडून नवीन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. या ठिकाणच्या कोरेगाव पार्कच्या बाजूच्या झोपड्यांचं पुनर्वसन ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयामार्फत हडपसर सर्वे नंबर 132 इथं करण्यात येणार आहे. लष्करात नोकरी देण्याचा आमिष दाखवून तरुणांकडून पैसे घेणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानं नोकरीच्या आमिषानं अनेक जणांची फसवणूक केल्याचं निदर्शनाला आलं असून पुणे पोलीस आणि लष्कर गुप्तचर विभागानं ही कारवाई केली आहे. राज्यात जीबीएसचे आतापर्यंत 203 रुग्ण आढळून आले असून त्यातील 176 रुग्णांना जीबीएसचं निदान झालं आहे, तर राज्यभरात 109 जीबीएस रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. पुण्यातील जीबीएस रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून पुणे महापालिका 41, महापालिकेत नव्यानं समाविष्ट गावं 94, पिंपरी चिंचवड महापालिका 29, पुणे ग्रामीण 31 अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात इतर जिल्ह्यात आतापर्यंत 8 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आढळलेल्या 9 रुग्णांपैकी 52 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याचबरोबर 20 रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर आहेत. आतापर्यंत जीबीएसमुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या पुणे शाखेच्या वतीनं आज दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ सनदी लेखापाल भरत फाटक आणि आर्थिक सल्लागार रचना रानडे यांच्या हस्ते 1100 स्नातकांना सनदी लेखापाल पदवी प्रदान करण्यात आली. शिक्षण ही अविरत सुरू राहणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे सनदी लेखापाल ही पदवी हा एक टप्पा आहे असं मानून ज्ञानाची खोली आणि अनुभवाचं संचित मिळवण्यासाठी आपल्या ज्ञानशाखेशी संबंधित विशेष प्रावीण्य प्राप्त करत राहावं असा सल्ला भरत फाटक यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. पुणे शहराच्या विविध भागात आणि नदीपात्रासह टेकड्यांच्या परिसरात रात्रीच्या अंधारात राडारोडा टाकणाऱ्यांवर पुणे महापालिकेनं दंडात्मक कारवाई केली आहे. 629 जणांवर गेल्या वर्षभरात कारवाई करत 21,26,000 रुपयांचा दंड महापालिकेनं वसूल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं कुदळवाडी भागात अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू आहे. गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेदरम्यान 465 एकर भूभागावर ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेनं ब्लिट्झ जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रथमेश शेरला 8 गुणांनी विजेता ठरला. या स्पर्धेत जवळपास 100 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. विरेश शरणार्थी, कुशाग्र जैन, निशांत जवळकर 7 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहिले. हवामान. पुणे आणि परिसरात उद्या कमाल 35 अंश तर किमान 12 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.